हेलो। हाँ
हाँ भाई प्रसाद बोल तो। हाँ
बोल।
तुझे एम ए आपल्या महाविद्यालयाला सुद्धा त्यांनी कागद दिलेले आहेत त्याच्या नावाने, कनेक्शन घेतलंय
काय ते
महावितरणला, त्यांनी कनेक्शन त्याच्या नावाने घेतलंय अनिल परबच्या नावाने। हो
हो
हो ते तुम्हाला पाठवलंय बघा।
पण तो नाही म्हणतो ना, मला
हो
काय
नाही
संबंध
म्हणतो।
बांधकाम असं म्हणतो
हो पण आता
मग।
तर विभा साठे या उद्या गुरुवारी येऊन फौजदारी गुन्हा दाखल करतोय पोलीस स्टेशनला।
ओके
हा
ओके
हा दोघांच्या
ओके
विरुद्ध,
तुम्ही
दोघांच्या विरुद्ध
ऍफिडेव्हिट द्यायला पाहिजे पण।
हो घेतलं, नोटरी केलं त्यांनी।
हा बस 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 बस
हा हा नोटरी केलं
बस,
त्यांनी।
मग काय अडचण नाही,
हा हा हो
मग काय अडचण नाही,
हो
100 रुपये
त्यांनी
अडचण घेतो।
त्यांनी नोटरी केलं, आता गुरुवारी येऊन तो फौजदारी गुन्हा दाखल करतोय।
ओके ओके
तो हा घेऊनच
ओके
येतोय, किरीट सोमय्या घेऊनच येतोय त्याला।
ना,
हो हो
ओके 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 तो
हा
ये अडचण दे, 100 रुपये दे अडचण काय।
हो।
मी येतो 23 ला संध्याकाळी खेळला,
24 ला
23 ला।
ठीक आहे, ठीक आहे। हो
ओके
चालेल,
ओके ओके।
अच्छा।